खनिये चनाऊ एक जेजू अनि खुरिस खनिये गर वली कोडरस अजकर सेवे द्वारी मुखेल पोनगी या मुखेल पोना द्वारी सेवा युवा स्पिरित एक समाजेची सकत ही सकत बरे दिशेन गळसून आपल्या व्यक्तित्व सोवे समाजेचे बरे पोन करचे बहु गरजेचे विगारान आपल्या शर्मावंत ही उतरा धमून सांगली आज फिरगजेच्या युवा संघटनाची वर्षाची जमत तशेंच एलिसा सडावत तरणाट्याची दिस्त हिशीन तिशीन गुली रॉनीची दिस्ती थंचेर गेली आणि तो ताच्या बगलेन दोग नेणारे जिन्सार आयकताले हर थोडे तरणाटे एदोलुस या फद्रिसो रामायण खेळाला संतगाय आज इगर्जेंत सगळ्यांचे की मोठव ड्रेस खंच्या चेडवान गाला त्या सोदनेर आसले तो फिरगजेच्या इव संचालनासो एका वर्षाचो अध्यक्ष आज तसो निमाणो दीस तसो एकलो संगती कार्यदर्शी आणि दुसरो तसो सुसेजारी खजानजी तेगायनी मेळून एका वर्षा भितर फिरगजेचो जायतो पैसो केला काही पोरचे राती बरांनी बसून बियर पियेतले काही फिरगजेंत फाटल्या 15 दिसा थांबून नाना रितीच्यो खबरो जातल्यो 15 दिसा आदी जाल्ल्या नाटकाच्या दिसा जाल्यार केदो वट गलाटो जाल्लो खंयच्यागी एका गांवच्या तरणाट्याक दुसऱ्या गांवच्या तरणाट्यांनी मेळून आमच्या फिरगजेच्या वार्षिक दिसा मारलो हाका कारण बहुशा तांकां रसुल्लो देव मात्र जाणा हे हरएका वर्सा आमच्या फिरगजेंत घडता हरएका बऱ्या दिसा एक पाड घडीत घडता विगार उलो नुस्त आसलो जसे जेजून शिकयले सेवा मनशा जिवनाचे मोल उखलून धरता आणि सेवा समाजेंत प्रामुख्यता घेता आणि सेवेचो स्पिरीत आसच्या हरएका युव जणांनी ह्या संचलनाक येवन समाज त्या उद्धारपणा खातीर वावरी जाय हलतार मीस अखेर जाले आणि मिसा उपरांतले एलिसांव सुरू जाले सगळे युव जण संगाता मेळ्ळे आणि मुखल्या 5 कदेलांनी मोदे विगार अध्यक्ष कार्यदर्शी खजानजी आणि कार्याय निर्वाहक बसले अध्यक्षाची ही अखरेची बसका या फिरगजेच्या चरित्रेंत युवा संघटनेचो अध्यक्ष स्थान घेतलो कोणी उपरांत युवा संचालनांत राविल्लो ना हाचे कारण कोणूच नेनात मागण्या सवेत जमतीची सुरवात जाली स्वागत जालो कार्यदर्शीची वर्दी साधी आसली सगळे तरणाटे तरणाटी राखून आसली बहुशा अध्यक्ष कार्यदर्शी रागान उसंबळ जातले कित्याक म्हळ्यार येदोळूच रस्त्याच्या मात्र न्ही इगर्जेच्या खक्साच्या दारांनी सैत कुणींगी ह्या तेगा विशीं बरयल्ले खजानजीन सगळ्या वर्साचो आदाय वाचलो 1,18,085 रुपये आणि 35 पैसे त्या उपरांत खर्ची वाचलो 1,18,085 रुपये आणि 35 पैसे हेच आमच्या फिरगजीच्या लेखाचे नवाल जितलो आदायगी तितलोच खर्च हे इवा संचलन सुरू जाल्ले थावन आज पर्यंत विशेष उपरांत एलिसांव जाले रॉनीक सर्वानुमतेन अध्यक्ष म्हणून नमियारलो आणि क्लेमेंट कार्यदर्शी आणि ब्रायन खजानजी 11 सर्वांचे गमन पोरण्या अध्यक्षाचेर गेले पूण अध्यक्ष कितेंच सडीत उलयलो ना समाधानान उलयलो आणि फाटल्या वर्षा आपणाक संगात दिल्ल्या सर्वांचो खासदार थांबून उपकार पावडून बसलो रॉनीन नव्या वर्सांत नव्या हुरुपान नवी कामां करून नीज सेवेचो वावर करून समाजाच्या बरेपणा खातीर वावरूंक सर्वांक उलो दिलो निमाणे फिरगस पाद्रीन सर्व युवा जाणांक हातांत हात दिवन वावर करूंक उलो दिवन मागण्या सवे जमत अखेर केली कशें युवा संचालनाचे एलिसांव संपले नव्या हुद्देदाराद्वारे नव्या भरवशान गांवच्या बायलांक नवो विशय तर्काक मेळ्ळो युवा संचालन हे सर्व काम नातल्यांक सायबिणी आमच्या भुरग्यांक न्ही एकली उस्कारली वय गो सारखे सांगले तुवें संघ खंय संचालन खंय ह्या तरणाट्यांक दुसऱ्यांक कांय काम ना आनी ती चेडवा पळय लज मर्याद कांय ना तांकां दुसरी फुटली हून तेलान ससांव फुटल्या बरी लोक असो दुडू एकठांय करतात आनी बारांनी घालतात हांकां फकत पिकनिकां नाटकां आनी मजा तिसरी उसमोडली वय वय पळय तो अध्यक्ष फकत रायसोंक अध्यक्ष स्थान घेतले बरेंकन मजा मारली आनी आतां पळय सांता बरी आसा सोपी केंकारली हा पोर आमचो सांगतलो ताणें युवा संचलनाक पयशे दिल्ले खंय आनी रशीद आसून दिवंक ना खंय. पांचवी सांगतना हेरां हें आयकून शर्मेली एकेकली एकेका रितीन उलोवंक लागली. ह्या पाड्यार युवा जाणा सांगता, हांव भुणी म्हज्या भुरग्यांक धाडची ना. सोबी पिरगारली. बायलां ह्या रितीन उलयतात तर दादल्यांचे उलोवणे दुसरेंच. तो अध्यक्ष त्या उपाध्यक्षिणी सवय पोर पिक्चराक गेल्लो खंय पळय गी धैर्य ताचे पयलो सांगा लागलो. तितलेंच गी सगळे हुद्देदार सराक बारांनी वचून घोट्टात. दुसरो म्हणालो, तर नेरागत साहेबा तांकां कितें, आवय बापायन कर दवरलेले मस्त आसा, आमच्या बरी हे. तर तिसरो, वय खरेंच सांगले तुवें, आमच्या काळार आमकां संघ सोड इस्कलात लावन येवन शेण विंचूंक आसतले, गुड्याक वचून फालो हाडूंक आसतलो, सकाळी गाद्यांनी कोसूंक आसतले, दादले कांय खबरो करच्यान कुडे नातले. ते आसो तरणाटे आपले राजा उसारतले. हे संचालन बोर साहेबा, ते पळय पोर आलिया भट्टा बरी घगरो घालून आयिल्ले. ते पूण संगत आसले तर हांव खंडीत वेतो आसलो. पयलो रजनीकांत स्टायलार दुवर सोडून सांगा लागलो, ह्या वर्सा आमच्या संचालनांत सगळीं कार्टून चेडवां शिरवल्यात, कांय प्रयोजनाक नात, कांय टायमपासय जायना. दुसरो, ह्या पावटी रॉनी अध्यक्ष जाला, हाचे कारभार पळय जाय. तिसरो उद्गारलो, रॉनी पळोवंक बरो दिसता, सोबीत आसा, थोडी नवी तलकांय ह्या पावटी संघांत जॉयन जावचे चान्स आसा. तिसरो म्हणालो, आमी मेंबर जावचे बरे. चवथो, इतले वेगी नाका, इवा जाणाचे हाणे बरप तूं नेणाय वेतर, पयले 2-3 म्हयने बरो वावर करतात, करून दित, उपरांत पिकनिकां सुरू जातात, आमी ते धाडा मेंबर जाऊया. पांचवो, फिरकजेंत नाना रितीच्यो खबरो जातल्यो आनी रॉनी आपल्या सांगात्या सोबे ह्या वर्सा संचालनान आयोजीत करून चिंतल्या कार्यक्रमांक विवरण सांगा लागलो. ह्या वर्सा आमी सर्वांनी उण्यार 5 श्रमदाना दवरी जाय, 2 शिबिरां व्यक्तित्व विकासना वयर संघ संस्था हाका एक अवकाश करून दिता, 2 शिबिरां वृत्ती तरबेते विशीं मार्गदर्शन आनी 2 शिबिरां अमाल पिवण्या विरोध आनी 2 रक्तदानां उण्यार 5 आस्पत्राच्या पिडेस्तान भेट दी जाय. अशेच्या परी ह्या पावटी युवा फेस्ताक नाटक मोग आसूं न्ही, बगार जेजू आनी ताच्या जिनियसो नाटक करचो आनी ह्या नाटकाद्वारे सर्वांनी वावर करचो आनी 11 पिकनीक आसचे ना, बगार पिकनिकाचो खर्च फिरगजेच्या सांत विशेंत पावल सोसायटीक दान करचो. रॉनीचे तर्क थोड्यांक रुसली नात, तरी सडावत युवा जाणांक रुसली. 11 विगारां सयत ह्या चिंतनेक आपली सही घाली. 70 सांध्यांनी आपली मेंबरशीप फीस दिवन संचालनाच्या खजानाचे उक्तावण केले. खजानजी ब्रायनान आपले लेख सुरू केलेच. पहिल्या श्रमदानाचो दीस उदेलो, इस्कलाचो रस्तो दुरुस्ती करचे काम जावन आसले ह्या श्रमदानाचो उद्देश. रॉनी आनी सांगाती सकाळी वेगी येवन नमियारल्या सांध्यांक राखा लागले, पूण तांकां राखच्या बदलाक तेस बाटयो खोरी पिकासा जमा करी लागले. एकलो वचून कोंगड्याच्या हॉटेलांतली च्या कॉफी आनी खाणाक सांगून आयलो. 9 वरांक कशेंय श्रमदान सुरू जालें. 15 सांदे आसले, 8 तरणाटे आनी 7 चेडवां. सगळ्या दिसाचे काम कशेंय जावन येताना रस्तो दुरुस्ती जावन आयलो. रॉनीच्या हातांनी फोड आयिल्ले, क्लेमेंटाच्या पायाची नक्षी म्हणून रगत देंवताले. पिक्कास फातराक आदलोन पायाच्या बोटाक लागल्ल्यान ब्रायनाची तकली पडटाली. सरावूर जाणाची हिस्स अवस्था, काम करून संवय नातली तांकां सर्वांक. पयले श्रमदान अपुरबायेन संपले. दुसऱ्या आयतारा हरियकलो नवनवी कारणां घेवन तयार आसले. कोणाक आवयचो भाव आयिल्लो, कोणाक पोटान दूख, तर कोणाक तकलेंत दूख, कोणाक आकयचो घोव आयिल्लो, तर कोणाक बापायच्या भावागेर वचूंक आसले, तर कोणाक मावशेच्या घोवागेर, कोणाक उडास नातलो, तर कोणाक सगळो दीस उदकडे. कशेंय मिटिंगा खेर जाले. अमाल पिवण्या विरोध शिबीर करच्या विशीं एक दीस नमियारलो. आतां अमाल पिवण्या विशीं कोणाक सांगचे, कोणाक सोडचे. एकलो दादलो युवा जाणांनी तांकां शिबिराक आपयल्याक तांचे वयर बिगडलो. तुमी कितें, हांव पिवन रस्त्यार पडला म्हूण म्हाका आपोवंक आयल्यात. थंय शेजारा पळय, ती सदांय सरो उकडटात, तांका वचून वो नोरात हांकरेलो. हे इवा जण सजारा गेल्ले तो हांचेर बिगडलो. कोणे तांणी दाटलेंगी कितें आमी सोरो उकडटा देवा म्हज्या. तो सदां सोरो उकडून मडा मळान बाटल्यो बाटल्यो दवरता आनी आमकां बोट चाकता गी. तांगेर आंबोरी ना तेर्स ना सदां सोऱ्यांत नाता आनी गाळी शिराप दिता. तुमी तांकांच आपोवन व्हरा. दुसरो भेंकरेलो. फिरगजी ती मुंडासकार मानेस्त उलय लागले. आमची सर प्राय गेल्या आनी इल्ली प्राय उरल्या. सोरो पियेल्यार कितें जाता. तो वयल्या घरचो पळय पोट्टा रेतिरी गेल्लो. सोरो सोडून आयलो. 4 म्हयन्या भितर मेलो. पयलो मुंडासकार सांगा लागलो. सोरो पिवन आसल्यान एकच फावटी सोरो सोडल्यार जाता वे तर. जेजू सयत उदक आसलो सोरो केल्लो आनी हे आज कालचे पिले आमकां सोरो सोडूंक सांगतात. दुसरो मुंडासकार उसमोडलो. आमचो खांय सदां पियेना. खेता लागीं फेस्तां परबेच्या वेळार खांय इल्लें पियेता. तांतू कांय वडना. एकली बायल खुजनांत गरनाल फुटल्या परी फुटली. बावडे इवाजण चिंतूकच पडले. 4 दीस संपले तरी एक संदोय मेळूंक ना. विगार एक गडी मौन जालो आनी इवाजणाक समजय लागलो. ह्या शिबिराक आमी आमाल पियोण्या विरोध म्हणले नांव दिवचे नाका. बघा आमाल पियोण्याचे परिणाम. थोड्या इवाजणाक ही सलाह गगऱ्याच्या की लांब बाजू गेल्ल्या परी भोगले तरी अर्थ समजलो ना. विगारान ह्या आयताराच्या शर्मा वेळार सोऱ्या वरवीं समाजान जावच्या अनाहुता विशीं आपलो तर्क विवरशिलो आनी अखरेक आमी असेलेंस एका दिसाचे खर्य मानून हाडला आनी ह्या खर्याक सर्व तुमी मानेस्ता न्ही हे जय आनी हेरांच्या सोऱ्या वरवीं आपल्या कुटुंबाचेर कसो परिणाम करता ते समजया. उलो दिताना सगळीं गुवली. एकलो चिंती लागलो. हो बरें जालें. भविश्य म्हजे शेजारा विशीं आसतले तर आपणें जरूर हे जय सडावत हेच परी चिंती लागले. एकलो महामानेस्त मतीन तर करी लागलो. हेरांक पियो नजो म्हूण भूतसंगसो हो पाद्री हर एका दिसा सकाळीं मिसांत वायन पियेता. नेंबी आदल्या दिसा आमाल पियोण्याचे शिबीर सुरू जालें. उलोवपी आपलो अनुभोग आनी सोऱ्या वरवीं कशें आपल्या कुटुंबांत नासमाधान उपजालें, कशें आपलें काम गेलें, कशें कुटुंबांत अशांती उपजाली, कशें झगडें सुरू जालें आनी अखरेक कशे आपले अनामीक आमाली शेरवालो आनी कशे आपल्या सुदारणाक अनामीक आमालीक हो संग उपकारलो म्हणले विवरण दिले. दनपरां 1 वरां थांबून 2 वरां म्हणसर जेवणाचो वेळ आनी उपरांत दुसरो उलोवपी उलोवंक मांडवळ केल्ली. जेवण बरें तयार केल्ले. दुकरां मास सान्नां शीत सार आनी थोडे दादले मात्र न्ही बायलां सयत अल्टार वचून इल्ले टॉनीक घालून आयली. कशेंय शिबीर जालें. लोकांच्यो गजाली परत ह्या शिबिराचेर पडल्यो. शिबीर बरें आसलें सायबा, पूण म्हाका दुकरां मास सांगता 100 घाल्ल्या शिवाय जिरा ना. पयलो पिंगालो. हांव खेदाळा हें शिबीर मुगदाता आनी आपूण घरा पावता म्हूण रोखो नासलो म्हणलो दुसरो. कशेंय शिबीर आखें जालें. रॉनी यांनी सांगा ती परत आपल्या मुखल्या वावरा विशीं नियालतले. तांकां घरा मेळचे पॉकेट मनी सर्व ते आपल्या सेवेच्या वेळा करसाक घालतले. ताका लायकच नातले हे शिबीर आनी शिबिराक उलोवपाक मेळचे खातीर तांकां तांची बायकां आसली तरी पेट्रोल संघाच्या नांवान कशे घालतले. आमकांय लोक उलोवंक आसा तसोच आनी आपणाची नांवांय रस्त्यांनी दिसतली या इगर्जेच्या खाकसाच्या उणतीर दिसतली म्हणा लागले. अशेंच संचालनाचे दीस मुखार सून गेले. रॉनी यांनी सांगा ती कॉलेजीचे शिकापी शिकतले जाल्ल्या वरवीं शिकपाचे तांचे गमन गरज आसले. इवा संचलना वरवीं सदां घरा वेळ कर नायिल्ल्यान वडिलांचे पुरपुरे आयकूंक मेळटले. सांजेचे खेळ तांणी सुकयल्ले. वडिलांक सदांची सांजेची चिंतना. आपली भुरगीं 4 जाणांचो वावर करतात म्हणले समाधान दितली. पूण थोडे पावटी सेजाची येवन विसारतली. फिरगजेंत दुसरी तरणाटी नांत गे. तांकां सेवा नाका गे. तुमच्या भुरग्यांक मात्र कित्याक ही अदीक प्रसंग. ह्या सवालांक कोणा लागीं जाप नातली. संचालनांत हांव कितें मेळटा. संचालन कितें दिवंक शकता. भविश्य ह्या सवालाक रॉनी यांनी सांगाती जाप दिवंक चिंताले संचालन आमकां कितें दिता म्हूण विसारच्या बदलाक संचालनाक आमी कितें दिता म्हूण विसारल्यार भविश्य आमचे विकासन जावंक साथ दी. पूण रॉनी यांनी सांगाती कोणी अशें जाप दिवंक शकले ना. रॉनी जाल्यारी हे संचालन ह्या जबाबदारी वरवीं मस्तू शिकिल्लो जिणेंत हर एक संत्यो वस्तू आदर्श तत्वां एका आईन घडये पर्यंत मात्र सदां जिणेंत एका संकीर्ण घडये कितेंच खणूच आमकां सांगात दिना. ह्याच घडये मनीस सुखा धरता पूण नीज सेवा मनांत आसुल्लो मनीस हाका भगवाना. भगार सतान आनी नितीन आपली सेवा मुखार चिता. रॉनी समाधानी तरी हट्टी मनीस आपणे चिंतले सारखे म्हूण दिसले तर ते काम करनच रावता. अशें दीस पाशार जाले. पिडेस्तांचे भेटे रक्तदान श्रमदान शिबिरां पूण ह्या हर एका शिबिरांनी श्रमदानांनी एक न्हय तर एक लिसांव जरूर ताका शिकोवंक आसले. कशेंय संचालनाचो वार्शीक दीस आयलो आनी त्या दिसाक नाटकाचे येवजणी मांडून हाडले. पूण थोड्या युव जाणांक ह्या पावटी लव स्टोरी ड्रामा ना. भगार एक जेजू आनी खुरीस म्हणलो नाटक ते आयकून निराशा जाली. लव स्टोरी आसली तर थोड्यांक पुणी पदांनी डान्स करूंक मेळटे, चेडवांक धरचे प्रॅक्टीस मेळटे आनी सदां राती नाटकां प्रॅक्टिसा वेळार चेडवांक मेळचे चान्स सुकले म्हणले सुरसुरे. ह्या नाटकांत जेजूचो पात्र रॉनी नितगेजय पडलो. हाका तीन कारणां आसली. पयलो हो पात्र सौर पात्राच्या की लांब आसलो आनी रॉनी शिवाय दुसरे कोणी नातले. दुसरे ही सन्निवेशां उतरां संभाषण उडास दवरूंक भौश सत्य नात. तिसरे कारण रॉनीची हाटकुटी कूड आनी पळोवंक लांब आनी सोबीत दिसतलो जाल्ल्यान जेजूच्या पात्राक रॉनीच सांगली कूड. देखून सांगात्याच्या वत्ताये लागून रॉनीन जेजूचो पात्र गेजय पडलो. मुखेल पात्र जेजू मोरी आपोस्तोल पिलात सिरेनासो सिमांव थोडे जुदेव वेरोनिका आनी थोड्यो स्त्रियो अशेंय आयिल्ले दिसा नाटकाचे प्रॅक्टीस सुरू जालेच. आनी प्रॅक्टिसाक आयिल्ल्या चेडवांक एकल्या दोगांनी तुकलांक सुरू करतना रॉनी उसांबळ जालो तरी खालतेपणी तांचे लागीं शिस्त आनी मानसुगी सांबाळूंक विनंती करी लागलो. पयल्यांच लव स्टोरी ड्रामांत ना पदानांत डान्स नांत म्हूण बिगडलेले हे तरणाटे रॉनीचेर खुबळले आनी गलाटो सोडलो. अखरेक आमी ड्रामाक हे नांव म्हूण भायर गेले. मिटिंगाक आयले नात. येदोळूस 70 संद्या पैकी क्रियात्मक संदे 20 जण मात्र तांतले 7-8 जण गेले. जबाबदारेचो बरो रॉनीचेर सोडूनच गेल्लो. तरी रॉनी जावं क्लेमेंट जावं या ब्रायन जावं खंगाल जाले नात. अशेंच सदां नाटक प्रॅक्टीस करून राती वेळ करून घरा येताना घरचे पुरपुरे सडले. कॉलेजीच्यो परिक्षा एका वाटेन दसूंक लागतना फिरगर्जंत कलेक्शनाचे काम कोणें करचें, प्रसार कोणें करचो, हँडबिल्स प्रिंट करी जाय, बॅनर्स तयार करी जाय, बॅनर्स बांदी जाय. एका हप्त्या आदी पुणी मायक घेवन रिक्षार सगळो गांव प्रसार करी जाय. खर्च आसलो म्युझिकाक, स्क्रीन वाल्याक, मेकअप वाल्याक, साऊंड्स वाल्याक, लाईट वाल्याक, कदेलां भाड्याक इत्यादी इत्यादी. हाचे मदें हेर कामां वार्षीक वर्दी सगळ्या वर्साच्या कामाची मोठवी वर्दी मुखेल सयऱ्यांक जोमो करूंक आसा, स्टेज घालूंक आसा. फिरगजेंत नाटकाक स्टेज नातली. भौश ह्या पावटी नाटक कलेक्शनांत पयशे उरल्यार स्टेज बांदी जाय. ह्या सांत विशेंत पावल्याच्या सोसायटीक दान दी जाय म्हूण रॉनी यांनी सांगाती लेख घालतले. दिसाक कॉलेज तर सांजेर 1-2 वरां कलेक्शन आनी उपरांत नाटक अभ्यास म्हणटना रॉनी यांनी सांगात्याक बुकांनी तान उबली. पयल्यांच भागोल्लो रॉनी आतां खाड वाडावन जेजू बरींत दिसतालो. सेवे वरवीं बरें आयकल्लो कोणूच ना. फकत खोडी कुलपा आनी नालिसाय निराशा मात्र ही सेवा दिता. तरी आपल्या अंतस्करणा भितर एक सर्व जिरोवची एक तराची आत्मतृप्ती लाभता. एक कश्टी आनी मिनती फिरगजगार दाविदाम ह्या उर्बेवंत तरणाट्यांक उत्तेजीत करतलो. रॉनी जाल्यारी सर्व जबाबदारी हेरा अध्यक्ष बरी पेल्याच्या मतार दांपून बसो न्ही. हेर थोड्यांक काम मात्र हेरांनी करी जाय आनी आपले नाव जोडी जाय म्हणली आशा. दुसऱ्यांनी कुसार मोरा जाय आनी सर्ग आपणे भोगा जाय म्हणली अभिलाषा. क्लेमेंटाक आपल्या पिडेस्त आवयची जतन करची गरज आसली. ह्या मदे आपल्या शिकपाचेरी ध्यान दितलो. ताका पेत्रुसो पात्र आसलो. हँडबील प्रिंटिंगाचे मुखेल पूण आनी बॅनराचे मुखेल पूण क्लेमेंटाचे जावन आसले. प्रसारसो आनी हेर जबाबदारी ब्रायन घेतली तर उरले सर्वाची जबाबदारी रॉनीच्या माथ्यार आसली. फिरगजन जाल्यार कलेक्शना वेळार नाना रितीच्यो खबरो सलाह खोडी मेळटाल्यो. थोडी अर्धे वर बसोवन अकऱ्याक 5 रुपये दितात तर थोडे मानेस्त बरो सहकार दितले. पूण रॉनीक आनी संगात्यांक आता हे सर्व सदांचे. सगळ्या नाटकाक चड उणे 60,000 खर्च आसलो आनी कलेक्शन येदोळ फकत 30,000 जाल्ले आनी उरले दीस फकत 12. रॉनीक तशेंच क्लेमेंट आनी हेरांक राती न्हिदल्या सारकी न्हीद आयली ना. नाटक अभ्यास सवय कलेक्शन आयतारा आनी हेर रजेच्या वेळा सगळो दीस त्या वतान सारखें जेवण नासतना घरान घर कलेक्शनाक गेले. थोडो हांसो तमासो पळय लागले. रॉनीन येदोळूच गरजेच्यांक म्युझिक साऊंड इत्यादी एडवान्स दिले. मुखेल सोयरो जावन एका मानेस्ताक नमी हाडलो आनी बरान कलेक्शन करी लागले. एका दिसा क्लेमेंटाची आवय आपणाक आस्पत्रेक वसूंक जाय आनी आपणाक वर पुता म्हूण पुता लागी बराती लागली. तिका पती ना आसो एकलोच पूत क्लेमेंट. क्लेमेंटान ब्रायना लागी आस्पत्रेत हांव शिदा कलेक्शनाक आपूण येतलो म्हूण सांगून गेलो. रॉनी आनी ब्रायन दो कलेक्शनां भाय सरले आनी दनपारा क्लेमेंट हांच्या सांगात आयलो. सगळें कलेक्शन चड उणे 50,000 आनी की उण्यार उणे 50,000 केल्यार भविश्या आमी कितें पुणी शाश्वत करूंक शकता. भविश्या स्टेज रॉनी चिंती लागलो. उरले दीस 5. रॉनी आनी संगात्यांनी नाटकाचे अभ्यास चडयले. तशेंच रातीची न्हीद सयत खळोंक सुरू केले. दुसरे दीस नाटक पूण अजून स्टेज तयार नातली. नमी आरले सांदे त्या दीस सांजे येवंक नातल्यान रॉनी क्लेमेंट आनी ब्रायन स्टेज घालूंक लागले. फिरगज पाद्री आयलो. पाद्र्यान खांबे पुरले. ब्रायनान मोडलां हाडली. बोटलेरान मोडलां बांदली. चड उणे 4-5 वरां भितर स्टेज तयार केली. मोद्यान रात आयिल्ली. पाद्र्यान सगळ्यांक जेवन वचूंक वत्ताय केली. सर्व भुकेल्ली बरेंकन सांगता बोटलेरान रांदले जेवण धदोशी जेवली. सगळो गांव भोवले आनी बोब मान प्रसार करून क्लेमेंटाचो बावड्याचो ताळो पडलो. रातीक थाणी वेगळी वेगळी इल्ली बॅनरां बांदली. रॉनी बांदून दितलो. क्लेमेंट आनी ब्रायन दोन किशींनी सोडून बांदी लागले. पळोवच्या लोकांक थांबासो तसो दिसलो. एकलो मानेस तितल्यार येवन फिरगजेच्या नाटकाक आपले दान 500 रुपये दिवं लागलो आनी परतून 500 रुपये दिवन म्हणा लागलो. आदल्या वर्सा हांवें दिवंक आसले दिवनातले ते आतां दिता पुणाची रशीद म्हाका येदोळूच लाभल्या. रॉनीक आतां समजले तोय त्याच वाटेन आसलो. अकरेक नाटकाचो दीस आयलो. रातीची न्हीद नासतना रॉनी आनी सांगात्याक अकरेच्या दिसाची हर एक मिनुटां सेकंडां कश्टांनी म्हणल्या बरी पाशार जातली. थोडे तरणाटे गलटो करचे उद्देशांत आसले. थोडे कुकारी मारचे खातीर राखून आसले आनी थोडे कोण पडटा कोण उरता ते पळयतले. खबराळी बायलां येदोळूच आपली खोडयारी कामां सुरू करून राखतली. नवी खबर कितें पूण मेळटा गी म्हणून कशेंय फंक्शन आरंभ जाले. एका फाटल्यान एकल्याची बोगणां जाता आसतना लोक सोडूंक लागलो. अकरेक विगारान दिदमासतस नाटक प्रारंभ जालो. रॉनी खरोच अस्कत दिसतलो आयच्या दिसा आनी की अस्कत दिसतलो. तोंडभर लांब खाड आनी हाडकुलो जीव आनी अकरेचे दृश. रॉनीन जेजूचो कुडीस घेवन सर्व लोकां मदल्यान वेचे आनी स्टेजीचेर ताका कुसार मारचे दृश. ह्या खातीर रुखासो खुरीस घेवन येदोळूच रॉनी तयार आसलो. सगळो लोक फाटी पळोवंक लागलो. त्याच घडये शिपायाने जेजूक मारचे दृश. थोडी भुरगीं रडतली. तितल्यार जोमो आसल्यो थोडे तरणाटे फातोर मारी लागले. आणि थोडे फातोर येऊन रॉनीच्या कपालाक लागले आणि निजायकी रक्तातेंबे गळोंक लागले. रॉनी पडलो. शिपायांनी ताका उठयलो. थोड्या तरणाट्यांनी रॉनीचेर टोमॅटो मारले. जमल्ल्या लोकांनी चिंतले, भौशा हे नाटकाचे दृश्य. सर्व अकमान अवमान दूख लज सोसून रॉनी कुर्चासोवें सिरेनाच्या सिमावाच्या मदतेन स्टेजीचेर सोडलो. सबार बायलां आपली दुखा पालवान खुशी लागली. रॉनीक कुर्सार घुमकळावचे दृश्य अकरेचे आयलन्स आणि ताच्या बगलेन दोग सोर. स्टेजीचेर आसले सगळे दिवे पालवले आणि फकत स्पॉट लाईट जेजूचेर आणि ताच्या आटेविट्याचेर घालले. रॉनी दुखीन वळवळटलो. ताचे हात खांब्याक बांधले. खपालांत रगत देंवतले. येदुळूस हाटकुटे जाल्ले. ताचे हाडाचे अंग दुखतले. फाटल्या सबार दिसांच्या मेहनतीचो प्रतिफळ ताका आता लाभलो. आणि अबले निमाणे त्या घडये रॉनीन दुखांत दोळे थांबले आणि थंय ताका ते त्याग दिसले. आदल्या वर्षाचो अध्यक्ष, कार्यदर्शी आणि खजानजी आणि त्या सर्व लोकांनी परत जेजू कुर्सायलो आणि जेजू परत मरोंक लागी सरलो.